नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं दिवशी कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आज सेशेल्स खातीर 175 दशलक्ष डॉलर्सच्या विशेष आर्थीक पॅकेजीची घोशणा केली. नवी दिल्लींत सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष डॉ पॅट्रीक हर्मिनीची भेट घेतल्या उपरांत संयुक्त पत्रकार परिशदेंत उलयतना मोदी हांणी म्हळें की हे पॅकेज सामाजीक गृहनिर्माण, ई गतीशीलता, वेवसायीक प्रशिक्षण, भलायकी, संरक्षण आनी दर्या सुरक्षा दितले.
का साझेदारी भारत सेशेल संबंधो की मजबूत नींव रही है. हमारे सभी प्रयास सेशेल्स की प्राथमिकताओं और आवश्यकताओं पर आधारित है. इस दिशा में आगे बढ़ते हुए आज हम 175 मिलियन डॉलर के स्पेशल इकोनॉमिक पैकेज की घोषणा करने जा रहे हैं. यह पैकेज सोशल हाउसिंग, ई मोबिलिटी, वोकेशनल ट्रेनिंग, स्वास्थ्य, रक्षा और मैरिटाइम सिक्योरिटी जैसे क्षेत्रों में ठोस परियोजनाओं को सपोर्ट देगा.
भारत आणि सेशेल्सान भलायकी, हवामान शास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि सुशासन या सहित विविध क्षेत्रात 7 समजिकायेच्या कबलातींचेर सय केल्यात. हातून भारतीय हवामान विभाग आणि सेशेल्स हवामान प्राधिकरण मधल्या तांत्रिक आणि वैज्ञानिक सहकार्य आसपावता. मोदी हांणी म्हळें की भारत आणि सेशेल्स कवच भूगोलानूच न्हय तर इतिहास, विश्वास आणि फुडारा खातीर सामायिक दृश्टीकोनान जोडिल्ले आसात. दर्या शेजारी आणि विश्वासू भागीदार म्हणून सेशेल्सचे भारताचे विजन महासागरामधी विशेष स्थान असा.
मैरिटाइम नेबर्स के रूप में ब्लू इकोनॉमी हमारे लिए एक स्वाभाविक सहयोग का क्षेत्र है. हम मरीन रिसर्च, कैपेसिटी बिल्डिंग, डेटा शेयरिंग जैसे क्षेत्रों में भारत की विशेषज्ञता सेशेल्स के साथ साझा करेंगे. रक्षा सहयोग और मैरिटाइम सुरक्षा हमारी साझेदारी के महत्वपूर्ण स्तंभ है.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांणी उरिल्ल्या सक्रिय नक्षलवाद्यांक शस्त्रां उडोवन आत्मसमर्पण करपाचें आनी समाजाच्या मुख्य प्रवाहांत परतुपाचें आवाहन केलें. सरकार तांचे पुराय सन्मानान पुनर्वसन सुनिश्चित करतलो अशें आज छत्तीसगडांतल्या बस्तरचे विभागीय मुख्यालय आशिल्ल्या जगदलपुरांत बस्तर पांडू महोत्सवाच्या समारोप समारंभांत उलयतना तांणी म्हळें. केंद्रीय गृहमंत्र्यांनी शिटकावणी दिली की सशस्त्र संघर्ष सुरू दवरपी नक्षलवाद्यांक सोडचे ना आनी शस्त्रांनीच तांकां तोंड दिवचें पडटलें. सरकारची लढाई आदिवासी समुदायांच्या सुरक्षितते खातीर आसा अशें सांगून शाह हांणी म्हळें की माओवादान जगांत खंयच कोणाकूच फायदो जावंक ना आनी तांणी फक्त विनाश पसरयला. बस्तरच्या संस्कृती आनी कलेचें कौतूक करतना केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगलें की बस्तरची संस्कृती ही भारतीय संस्कृतीचो अलंकार आसा. बस्तरची वळख गन पावडरात ना तर तिच्या समृद्ध संस्कृती आनी दायजात आसा.
बस्तर की कला, संस्कृती, गान, नाट्य ये सिर्फ बस्तर का आभूषण नहीं है, ये पूरे भारत की संस्कृति का आभूषण है, ये पूरा देश मानता है. और बस्तर पंडुम ने इसको आगे बढ़ाया है. दंतेवाड़ा वालों को विशेष बधाई क्योंकि 55,000 कलाकारों में सबसे ज्यादा हिस्सा हमारे दंतेवाड़ा जिले ने लिया है.
कामगार आणि नियोक्त्यांनी कामगार संहितांच्या अंमलबजावणीचे स्वागत केला. कामगार आणि रोजगार मंत्रालयान माहिती दिली की नोएडा हांगा विवीगिरी राष्ट्रीय कामगार संस्थेन केल्ल्या स्वतंत्र अभ्यासातल्यान कामगार आणि नियोक्त्यांमध्ये विश्वास आणि व्यापक सकारात्मकता दिसून आयली. भारतीय हवामान खात्यान फाल्यां मेरेन उदेंत उत्तर प्रदेशांत दाट ते सामके दाट धुके पडपाचो अदमास काडला. फाल्यां आंध्र प्रदेशांत दर्यादेगेवेल्या वाठारांनी, बिहार आणि आसाम आणि मेघालयातूय दाट धुके पडपाची शक्यता आसा. फुडले 2 दीस जम्मू काश्मीर, लडाख, गिलगीट, बाल्तिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडात पाऊस वा बर्फ पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. शूटिंगात आज नवी दिल्लीत चालू आशिल्ल्या आशियाई रायफल पिस्तूल सर्तींत बायलांच्या 25 मीटर पिस्तूल पंगड सर्तींत ईशा सिंग, मनू भाकर आणि रिदम सांगवान या तिगा भारतीयांनी भांगरा पदक जिखले. भारतीय पंगडान वट्ट 1,751 गुण मेळून पहिल्या क्रमांकाचेर पावल दवरले. चिनी तायपेन 1,735 गुण मेळून रुप्या पदक जिखले, जाल्यार व्हिएतनामान 1,729 गुण मेळून काश्य पदक जिखले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळीं 8:40 मिनटांचेर. नमस्कार.